मुझे कॉल कर कर जो आपका इशू है ना बताने के लिए डोंट बी शाय, मैं ऐसा कहूंगी। जल्दी से कॉल करना है आपको क्योंकि आज का टॉपिक ही इतना ज्यादा अमेजिंग है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक तो आपके साथ है एमएच 935 में। और आज जो इंसान हमको एक साल पहले छोड़कर चले गए अनफॉर्चुनेटली, उनकी डेथ एनिवर्सरी है एक साल। स्टैनली को हमको छोड़कर चले जाए हुए हो गया, पण तरी सुद्धा त्यांनी जे काही स्टोरीज लिहिल्या आहेत किंवा त्यांनी जे सुपर हिरोज क्रिएट केलेले आहेत ना, ते आपल्यासोबत म्हणजे इथून येणाऱ्या कितीतरी पिढ्यांपर्यंत राहणार आहेत, रादर ते फॉरेव्हर साठी असणार आहेत। पण असाच जसं सुपर हिरो येतात आणि सगळा जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करून निघून जातात, त्या विलनशी फाईट करतात, असे सुपर हिरो आपल्या नांदेडमध्ये येऊन आपले कुठले प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करावे असं वाटते नांदेडकरांना। हॅलो
हॅलो,
हाय, कोण बोलतंय?
हाय, मी तेजस बोलतोय।
तेजस, काय वाटतंय कुठला सुपर हिरो तुला आवडतो?
ऍक्च्युली मला आयन मॅन आवडतो आणि
कॅप्टन
स्टीव्ह रॉजर्स, कॅप्टन अमेरिका मला आवडतो खूप जास्त। पण नांदेडच्या बाबतीत जसं तुम्ही सांगितलं कुठला सुपर हिरो आला पाहिजे, मला वाटतं आपण नांदेडला दोन समस्या आहे, एक खड्ड्यांची आणि एक अतिक्रमणांची। मला वाटतं हल्क आला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा, आणि हल्क नाही, जे अतिक्रमण आहेत रस्त्यावर की ज्याला चालायला गाड्या न्यायला जिथे प्रॉब्लेम येतो, तर ते अतिक्रमण आधी हल्कने काढून टाकायला पाहिजे। आणि नंतर खड्ड्यांची जी समस्या आहे तर खड्ड्यांसाठी पण आयन मॅन आला पाहिजे, आणि सगळे असं एकदम मॉडर्न सगळे रस्ते झाले पाहिजे,
छानपैकी करून टाकलं पाहिजे।
येस येस, ऍक्च्युली
खरंच हे जर का सुपर हिरो आपल्या शहरात आले तर ते मस्तपैकी सगळे प्रॉब्लेम अगदी से चुटकी सरशी सगळे सॉल्व्ह करून मग आपला जो काही फायदा आहे त्यांच्यानी होईल। असा कुठला सुपर हिरो आपल्या सिटीमध्ये यावा आणि त्यांनी आपल्या शहरातला कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा असं तुम्हाला वाटतंय सांगा 9607007935 डायल करून। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।